आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं मोनाली प्रभू तुमकां प्रादेशीक खबरो दिता. कला अकादमीची पळोवणी करून बांदकामान खंय खंय दुरुस्ती जाय, यंत्रणेन खंय आनी कित्याक बिगाड जाला हांचो अहवाल कला अकादमी विशीं नेमिल्ल्या खासा कृती दळान सरकाराक दिला. ह्या अहवाला प्रमाण कला अकादमीच्या बांदकामान जंय जंय दुरुस्ती जाय ते त्याच कंत्राटदारा कडल्यान परत पयशे दिनासतना सरकार करून घेतले अशी माहिती मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिल्या. तशेंच कृती दळाच्या सुचोवणे प्रमाण कला अकादमीन जे कितें नवे काम करपाक जाय ताचे खातीर नवे कंत्राट सरकार काडटले, जाल्यार कला अकादमीचे हलक्या दर्जाचे काम केला म्हणून संबंधित कंत्राटदारांक कला अकादमीचे आताचे नूतनीकरणाचे काम सोपल्या उपरांत ब्लॅक लिस्टान घालतले अशी माहिती मुखेलमंत्री सावंत हांणी दिल्या.
साऊंड इंजिनियर असतो, लाईट इंजिनियर असतो, त्या सगळ्यांची सजेशन्स घेतल्या, त्यांना पंचर्स रेक्टिफाय करपाक लागले. त्याच कॉन्ट्रॅक्टराच्या या टेंडरिंग प्रोसेसिंगात जी कामं असतील तोच टेंडर परत करतो, विदाऊट एनी कॉस्ट वरती कामं करतो. सगळ्यांची टेंडरां नास त्याच्या खातीर सेपरेट टेंडर काढला वयतलो आणि त्याचा जो फुडलो जे काम त्याला कंटिन्यू करता म्हणतले पहिली चार वर्षा खातीर तो त्याला टर्मिनेट करतो ऑक्टोबराच्या उपर. ही कामं फक्त सारखी करून घेतलो, त्या कॉन्ट्रॅक्टरां ब्लॅकलिस्ट करतलो.
कला अकादमीचो स्लॅब कोसळप, ध्वनी यंत्रणा, प्रकाश योजना या तांत्रिक तशेंच बांदकामाचो दर्जो घसरिल्ल्यान हांगा कला सादर करपी कलाकारांनी तशेंच रसिकांनी कला अकादमीच्या बाबत दर्जाच्या बांदकामा बाबतीन प्रश्न उप्रासीत केल्लो. त्या उपरांत सरकारान आता कला अकादमीचे नूतनीकरणाचें काम हातांत घेवपाचें थारायलां. आलाशिरोन आशिल्ले हेर राज्यांतले लोक गोंयच्या रस्त्याच्या कडेक वा हेर सुवातींनी रावतात अशा गरजुवंत नागरिकांची ओळख पटोवन तांकां परत तांच्या राज्यांत धाडपा खातीर वा तांकां थंय आशिल्ल्या निवारो घरांत दवरपाच्या नदरेंतल्यान सरकार यत्न करतले अशें आश्वासन मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिलां अशी माहिती गोंय स्ट्रीट प्रोविडन्स ह्या बिगर सरकारी संघटनेचे मुखेली डॉनाल्ड फर्नांदीस हांणी दिल्या. गोंय स्ट्रीट प्रोविडन्साच्या वांगड्यांनी काल मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांची पणजे तांच्या शासकीय बंगल्याचेर भेट घेवन गोंयांत सध्या आलाशिरो नाशिल्ल्या मनशांची परिस्थितीचो नियाळ दिलो. गोवा स्ट्रीट प्रोविडन्स संघटनेची गोंया सयत सध्या महाराष्ट्र, झारखंड आनी मणिपुरांत शेल्टर होम्स आसात. फुडारान कर्नाटका आनी उत्तर भारतांत संघटनेची शेल्टर होम सुरू करतले अशी माहिती डॉनाल्ड फर्नांदीस हांणी दिल्या. मुखेलमंत्र्यांची भेट घेतल्या उपरांत पत्रकारां कडेन उलयतना फर्नांदीस हांणी ही माहिती दिल्या. शेती मंत्रीन फोंडेचे आमदार रवी नायक हांणी काल कुर्ती खाणेपार पंचायत वाठारांत पावसाच्या आदल्या मुखेल कामांचे उक्तावण केले. तातूंत रस्त्याचेर हॉट मिक्सिंग आनी पावसाच्या हंगामा आदी समाजाक आदार दिवपाचे हेर म्हत्वाचे कामाचो आस्पाव आसा. ह्या वेळार फोंड्या नगरपालिकेचे नगरसेवक रितेश नायक, समाज वावुरपी आदर्श तोरसकर आनी हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. गोंयांत नेमणूक जाल्ल्या आयएएस आनी आयपीएस अधिकाऱ्यांची बदली जाल्या. बदलीच्या आदेशा प्रमाण आयएएस अधिकारी रमेश वर्मा तशेंच सुनील अंचिपाक्का हांची गोंयांतल्यान दिल्लीक बदली जाल्या, जाल्यार स्नेहा गित्ते तशेंच आश्विन चंद्रू आनी यशस्विनी बी हांची गोंयच्यान अरुणाचल प्रदेशाक बदली जाल्या. पुलीस महासंचालक ओमवीर सिंग बिश्नॉय हांची दिल्लीक बदली जाल्या, जाल्यार दिल्लीच्यान केशवराम चौरासिया हांची गोंयांत बदली जाल्या. गोंयांत पयलीं कार्यरत आशिल्ले आयएएस अधिकारी संजीव गडकर हांची जम्मू आनी काश्मीराच्यान गोंयांत परत बदली जाल्या, तशेंच यतींद्र मरालकर हांची लडाखच्यान गोंयांत बदली जाल्या. संतोष सुखदेव हांची लडाखच्यान गोंयांत बदली जाल्या. त्या भायर शकील रेहमान राथर हांची जम्मू आनी काश्मीरा सावन गोंयांत बदली जाल्या, जाल्यार अर्जून मोहन हांची लक्षद्वीपा सावन गोंयांत बदली जाल्या. हवामान खात्यान कालच्यान फुडल्या 3 दीस राज्यांत वादळी वाऱ्यासयत पावस पडपाची शक्यताय उक्तायल्या. त्या प्रमाण फुडल्या 3 दिसां खातीर पावसाचो येलो अलर्ट जारी केला. 19 ते 21 मे मेरेन हलको पावस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. हवामान खात्यान दिल्ल्या माहिती प्रमाण काल पणजेन चडांत चड तापमान 35° सेल्सियस जाल्यार उण्यांत उणें तापमान 27.4° सेल्सियस इतलें नोंद जालां. इंडियन प्रिमियर लीग आयपीएल 2025 आठवड्या उपरांत आयच्यान परतून सुरू जाता. आज रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू आनी कोलकाता नायट रायडर्स हांचे मदली मॅच सांजवेळा 7:30 बेंगलुरूंत जातली. हाचे आदी भारत आनी पाकिस्तान हांच्या मदल्या तणावाक लागून 9 मे आयपीएल सर्त स्थगीत केल्ली. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 7:00.